संतोष्तु सर्वदा। करोति कर्म योगस्थो नासक्तो विषयेषु च, शुचिष्वशीलवान् शान्तो यस्तं प्रेम्णा नमाम्यहम्। सरलोऽपि च लोकेषु वाकडे नामधारकः, पण्डितोऽपि निगर्वी च, मानदो माधव खलु। फलप्राप्त्यैव यो नम्रः, तरुः फलयुतो यथा, इत्यतो वाकडे नाम वाकडे कुलदीपकः। संतुष्ट सततं चित्ते कामलोभविवर्जितः, मनो मधुकरो यस्य गुरुपादाम्बुजे रतः। ज्ञानदेव महाभक्तः, अध्यात्म ज्ञानपरायणः, जयोस्तु तस्य सर्वत्र, लोककल्याणकारिणः। सर्वदा स्वरूपानन्द सद्भक्तानां च सौहृदम्। अस्तु रामस्य दासस्य सदानन्द प्रवर्धकम्, सदानन्द प्रवर्धकम्, सदानन्द प्रवर्धकम्।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ यांचा पुण्यस्मरण सोहळा आपण भक्तिभावाने साजरा करत आहोत। मंडळातर्फे मी सौभाग्यवती अर्चना महाजन आपल्या सर्वांचं या प्रसंगी हार्दिक स्वागत करते। परमपूजनीय स्वामीजींची 18वी पवित्र पुण्यतिथी आज आपण साजरी करतो आहोत। स्वामीजींच्या शब्दात सांगायचं झालं तर, माधव म्हणे आम्ही वैकुंठीचे राजे, भक्तांची या काजे जन्मा आलो। स्वामीजी प्रत्यक्ष वैकुंठीचे राजे, परंतु आपल्या सर्वांसाठी त्यांनी या भूतलावर जन्म घेतला। 1 ऑक्टोबर 1917 ते 30 जुलै 1996 हा कालखंड संस्मरणीय झाला तो स्वामीजींच्या इह लोकीच्या आनंद यात्रेने। स्वामीजींच्या या आनंद यात्रेत त्यांनी आपल्याला सामावून घेतलं आणि आपलं भाग्य शतपटीनं वृद्धिंगत झालं। युगायुगातून एकदा परमेश्वराचा जन्म होतो तेव्हा त्याला अवतार म्हटलं जातं। मात्र काळाच्या प्रत्येक पर्वात अंश रूपाने त्याचा जन्म होतो तेव्हा त्यांना संत म्हटलं जातं। ऐहिकाच्या भाऊ गर्दीत आपल्या सर्वांना प्रतीक्षा असते ती शाश्वत शांतीची आणि समाधानाची। सुखाचं एक टोक घट्ट धरून ठेवण्याची धडपड आपण कायमच करत असतो। या प्रयत्नांची अपूर्णता वेळोवेळी आपल्या लक्षात येते। अशा वेळी निकट भासते ती सगुण रूपातल्या ईश्वरीय आदर्शांची। या शोधाला सार्थकता येते ती संतांच्या पुण्यप्रद भेटीने। स्वामीजींचं आपल्या सर्वांना झालेलं दर्शन ही आपल्यासाठी अमूल्य घटना ठरली। आपल्या जीवनात घडणाऱ्या अकल्पित क्रांतीची ती सुरुवात होती। डोळे दिपवणारं त्यांचं भव्य रूप, अंतर मनाचा वेध घेणारी त्यांची दृष्टी, पाहता क्षणी मनाचं अमन करणारी, चित्तवृत्तींचा लय घडवणारी त्यांची दिव्य शक्ती, एखाद्या प्रपातासारखे, ऐकणाऱ्याचे देखील श्वास रोखून धरू पाहणारे त्यांचे सामर्थ्यशाली शब्द, देहाच्या मर्यादेत असूनही अमर्याद ओसंडणारा दैवी आनंद, परमार्थ आणि प्रपंच, परमार्थ आणि व्यवहार, परमार्थ आणि संसार एकरूप करायला शिकवणारं त्यांचं अवघं जीवन। संतांचा संपूर्ण जीवन प्रवास केवळ आत्मदर्शनाच्या एकमेव ध्येयाने प्रेरित झालेला असतो। ते स्वतः या ध्येयाची त्वरेने प्राप्ती करून घेतात आणि त्यांच्या आश्रयाला येणाऱ्या अज्ञानी जीवांना पहिल्या तीराला पोहोचवण्याचं कार्य आनंदाने आणि सहजतेने स्वीकारतात। स्वामीजींचं समग्र जीवन हे अशाच लोकोद्धाराकरता समर्पित झालं होतं। मुमुक्षू ते साधक, साधक ते सिद्ध अशा प्रत्येक पातळीवर त्यांचं जीवन घडत गेलं। स्वामीजींचं पूर्वाश्रमीचं अप्रकट जीवन आणि सद्गुरुपद प्राप्त झाल्यानंतरचं सर्व जीवन अत्यंत संयमित तरीही रसमय असं होतं। लौकिक अर्थाने सामान्यपणे सर्वांच्याच आयुष्यात घडणारे सुखदुःखाचे प्रसंग त्यांच्याही जीवनात घडले, परंतु त्याकडे पाहण्याची त्यांची समदृष्टी ही साधक विश्वासाठी वैराग्य आणि विवेक यांचा प्रत्यक्ष वस्तुपाठ देणारी होती। त्यांचं चरित्र हे शांती आणि क्रांतीचं अनोखं मिश्रण आहे। या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं स्वामीजींच्या अलौकिक चरित्रामध्ये आज पुन्हा एकदा अवगाहन करण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळते आहे। संतांचं जीवन संपूर्णपणे आकलन होणं हे अशक्यप्राय असतं, परंतु जेवढं चिंतन आपण करू तसं तसं ते आपल्या शक्तीबुद्धीप्रमाणे उलगडत जातं। सर्वसामान्यपणे मृत्यूसारख्या घटना दुःख आणि क्लेश यांनी भारलेले असतात, परंतु संतांचा देहत्याग मात्र याला अपवाद असतो। संतांनी आपल्या साधनेने, तपश्चर्येने जन्म मृत्यूसारख्या घटनांचं अनुदर्शन घेतलेलं असतं। त्यांच्या साक्षीत्वाची उच्चतम स्थिती असते ती त्यांच्या देहत्यागाच्या प्रसंगी। संतांचा निर्याण काल हा त्यांच्या आत्मिक आनंदाचा आणि अनन्य शरणागतीचा परमोच्च बिंदू असतो। सगुण रूपाचा त्याग ही त्यांच्या एकरूपतेची परमावधी असते। ते प्रत्यक्ष देहात असताना ब्रह्मीभूत झालेले असतात आणि देह त्यागानंतर त्यांची तीच अवस्था अधिक व्यापक होते। म्हणूनच साधकांच्या पक्षी अतीव क्लेशकारक आणि अस्वीकार असलेला हा प्रसंग पारमार्थिक जगात मात्र सोहळा समजला जातो। स्वामीजींनी देह ठेवला तो आजचा पुण्यस्मरण सोहळा याच गांभीर्याने अंतर्मुख होऊन साजरा करत आहोत। स्वामीजींच्या चिरस्थायी अस्तित्वाची अनुभूती, सदा सतेज असणाऱ्या त्यांच्या चिरंतन स्मृतीतून आपण पुन्हा पुन्हा घेऊ शकतो। आपल्याला त्यांच्या सगुण रूपाचं वेड लागलं होतं। बाहेरच्या जगाचं आणि स्वतःच्या अस्तित्वाचं देखील भान विसरायला लावणारा त्यांचा सहवास, त्यांच्या बरोबरचे काही मोजके क्षण देखील स्मृतीत कायमचे वास्तव्य करतात। बारामतीत सद्भक्त श्रीयुत रमेशभाई खत्रींच्या घरी मला स्वामीजी प्रथम भेटले। अगदीच अजाणत्या वयात घडलेलं स्वामीजींचं ते दर्शन, खत्री परिवारानं त्यांची केलेली ओम जय जगदीश हरे ही आरती मला आजही जशीच्या तशी आठवत. स्वामीजींचं आणि मातोश्री सौभाग्यवती सरला त्यांचं ते रूप पाहून माझी खात्री पटली, देव असाच असला पाहिजे, आपल्याला अगदी जवळचा पण कधीच हातात न येणारा. प्राजक्ताच्या फुलांसारखे हे सुंदर क्षण काळाच्या प्रवाहात बकुळ फुलांचं रूप धारण करतात. आज सद्भक्त सौभाग्यवती लीनाताईंनी अशीच काही सदा सुगंधित असणारी स्मृतींची फुलं आपल्या सर्वांसाठी आणली आहेत. सद्भक्त सौभाग्यवती लीनाताई गोळे यांच्याकडून आता आपण या आठवणी ऐकू. श्रीराम ओम माधवनाथाय नमः. ओम मकरंदनाथाय. आज गुरु पौर्णिमा, साधक शिष्यांच्या जीवनातील अत्यंत मौल्यवान दिवस. सद्गुरूंच्या चरणी सर्व भावे शरणागत होण्याचा, नवे सत्संकल्प करण्याचा, सुखाची आनंदाची पखरण करणारा असा परमपावन दिवस. स्वामीजींकडे यायला लागल्यापासून भाग्यवशात ह्या मंगलमय सोहळ्यातील सुखद क्षण आमच्या सामान्य आयुष्यात येऊ लागले. प्रत्येक गुरुपौर्णिमा अधिकाधिक आनंद देणारी, सद्भाव वृद्धिंगत करणारी, उत्साह वाढविणारी अशी सजू लागली. गुरुपौर्णिमा म्हणजे आनंदाचा कल्लोळ, सुखाची परिसीमा आणि गुरुचरणी नतमस्तक होण्याचा हक्काचा दिवस, असं एक सुंदर समीकरण तयार झालं होतं. अशा या सुखमय लखलखत्या मार्गावरून जात असताना तो मार्गच जणू लुप्तप्राय व्हावा असाही एखादा दिवस उजाडू शकतो अशी कठोर कल्पना मनाला कधी स्पर्शही करू शकत नव्हती. पण तो दिवस उजाडला आणि तोही 30 जुलै 1996 या गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी, ज्या दिवसाने इतकी वर्ष आनंदाचे अपरिमित दान पदरात टाकले, तो दिवस सर्वांना दुःखसागरात लोटून गेला. जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य उगवत असताना पुण्यनगरीचा हा अध्यात्म सूर्य कायमचा अस्ताला गेला. स्वामीजींनी असं कसं केलं? ज्यांचं वर्णन एका शब्दात करायचं झालं तर स्वामीजी म्हणजे प्रेम असं आपण करत होतो, असे प्रेममूर्ती स्वामीजी असे निष्ठुर कसे झाले? आनंदात राहा हेच आशीर्वचन सर्वदा सर्वांना देणारे स्वामीजी इतकं टोकाचं दुःख कसं काय देऊ शकतात? अशा असंख्य विचारांचा कल्लोळ साधक विश्वात पसरला होता. अन्य काही विचार करण्याचे सामर्थ्य बुद्धी जणू गमावून बसली होती. पण आता असं वाटतं की आपल्याला दुःख देणाऱ्या या घटनेमागे त्यांचा काही विचार असणार. विश्व हे मदरूप मानोनी पांडवा करी माझी सेवा सर्व भावे, हे त्यांच्या सद्गुरूंचं स्वामी स्वरूपानंदांचं सांगणं त्यांनी शिरोधार्य मानलं होतं. सर्व साधक विश्वाची सेवा करत आपला देह त्यांनी खरोखरच पोतेऱ्याप्रमाणे झिजवला होता. ह्या सेवेची सांगता आपला देहच सद्गुरु चरणी अर्पण करून करावी असं त्यांनी ठरवलं असेल का? आणि त्यासाठी तसाच महत्वाचा गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस त्यांनी निवडला असेल का? पण मग त्यांनी आमचा विचार कसा नाही केला? पण तसेही नाही म्हणता येणार. आयुष्यभर आपल्याला ते जे प्रेम देत राहिले, जो बोध देत राहिले, त्याचीही परिपूर्ती करण्यासाठी शिष्यांसाठीचा हाच पवित्र व मंगलमय दिवस त्यांनी योजला असावा. त्यांनी निर्मिलेल्या ह्या साधक विश्वातून ते अंतर्धान पावले. पण त्यांचं हे साधक विश्व, त्याची उभारणी अतिशय भक्कम असल्यामुळे आपण निराश्रित नाही झालो. आपल्यासाठी आजही हे खरं खरं विसाव्याचं ठिकाण बनून राहिलं आहे. मला ते जुने पूर्वीचे दिवस आठवतात. 1980 ह्या विश्वात येण्यासाठी माझ्यासाठी एक पाऊलवाट निर्माण झाली, जी मला सद्भक्त अंबुताई गद्रे यांच्या मातृस्मृती ह्या वास्तूत स्वामी चरणांपाशी घेऊन गेली. आणि अल्पावधीतच स्वामीजीने आमच्यासाठी राजरस्ताच निर्माण केला, ज्याच्यावरून आम्ही उभयता आमच्या मुलींसह येथे दाखल झालो. स्वामीजीने आम्हाला ह्या विश्वाचं सन्माननीय सभासदत्व बहाल केलं, आजीव सभासदत्व. इथे स्वामी चरणांपाशी आलं आणि इथली चटक निर्माण नाही झाली अशी माणसं फार नसतील. कारण स्वामीजींना पाहिलं, त्यांना भेटलो, त्यांचे अमृत मधुर आश्वासक शब्द कानावर पडले की त्यांचंच होऊन जाणं हे क्रमप्राप्तच असेल. ह्या संदर्भात वचनामृतातील मास्टर महाशयांच्या एका उद्गाराची आठवण येते. तेही असे नुकतेच ठाकूरांकडे येऊ लागले होते. एके दिवशी कालीकृष्ण ह्या आपल्या मित्राला त्यांच्याकडे घेऊन जाताना म्हणाले, दारूच्या गुत्त्यावर जायची इच्छा असेल तर चला माझ्या मागोमाग, तिथे एक रांजणभर दारू आहे. वाचलं आणि आवडूनच गेलं, जणू खून पटली. संतांच्या अंतःकरणात जे ईशप्रेम काठोकाठ भरून असतं, उचंबळत असतं, त्या प्रेममधिरेचा एखादा तुषार जरी आपल्या वाट्याला आला आणि तो येतोच, तरी परत परत अविरतपणे त्यांच्याकडे खेचून घेण्याचे सामर्थ्य त्या तुषारामध्ये असते. आम्ही हे असे झपाटल्यासारखे स्वामीजींकडे येऊ लागलो. काही वर्षातच स्वामीजींनी अजून एक सुवर्णसंधी प्राप्त करून दिली. स्वामीजींचं व मातोश्री सरलातेंचं निकट सान्निध्य मिळू लागलं त्यांच्या बरोबरच्या सहप्रवासामुळे. माया अपार्टमेंट ते अध्यात्म मंगलधाम असा अगदी छोटेखानी प्रवास, गुरुवार व रविवार असे ते आनंदाचे भाग्यशाली दिवस होते. मात्र पुढे स्वामीजी देहाने आजारी झाल्यानंतर हा सहप्रवास काहीसा खंडित झाला. पण त्यानंतर प्रत्येक गुरुवारी सकाळी त्यांच्याच सांगण्यावरून त्यांच्याकडे जाणं होऊ लागलं. त्यावेळेत तिथे आनंदाचा दरबार जणू भरलेला असे. परगावहून येणारी मंडळी, प्रथमच त्यांच्या दर्शनाला येणारे आणि नेहमी येणारे अशी सरमिसळ त्यामध्ये असे. कोणी साधनेसंबंधी प्रश्न विचारत तर कोणी साधनेतला आपला अनुभव सांगे, कोणी मंगल प्रसंगाचं आमंत्रण द्यायला तर कोणी कोसळलेल्या दुःखात सांत्वना मिळविण्यासाठी, कोणाचं ऑपरेशन ठरलेलं, कोणी परदेशी निघालेलं, कोणी व्यवहारात फसलेलं तर कोणी नोकरीत बदल करावा का अशा विचारात असलेलं, आणि कोणी असे की इतक्या लोकांना विशेषत तरुणांना ज्यांनी नादी लावला आहे असे हे स्वामी आहेत तरी कोण ह्या उत्सुकतेपोटी. स्वामीजी सर्वांचे समाधान करत, सर्वांचे भाव सांभाळत, तर असे काही प्रसंग मी आता सांगणार आहे. नेहमीप्रमाणे गुरुवारची प्रसन्न सकाळ, खोली पूर्ण भरलेली. नुकताच येऊ लागलेला एक तरुण मुलगा, त्याच्या चेहऱ्यावरील खळबळ पाहून स्वामीजी म्हणाले, काय प्रश्न आहे तुझा? तो म्हणाला, स्वामीजी नशीब म्हणजे काय? स्वामीजी म्हणाले, आपली कर्मे फलोन्मुख होणे म्हणजे नशीब. गतजन्मीची व ह्याही जन्मातली कोणते कर्म केव्हा फलोन्मुख होईल ते सांगता येत नाही, पण कर्मामुळेच सुखदुःख भोगावे लागते. एखादा चांगला माणूसही फार मोठी दुःख भोगताना दिसतो ते मागे काही वाईट कर्म घडलेली असतात त्यामुळेच. तो मुलगा म्हणाला, हे टाळता येणार नाही का? कर्मफळाचा नाश कशामुळे होऊ शकेल? स्वामीजी म्हणाले, नाथानी म्हटले आहे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे. हरिकृपेने नाश होऊ शकतो. आता मी नाही का असा आजारी होऊन पडलो आहे, पण मला त्याचा त्रास अजिबात नाही. प्रारब्धामुळेच मला हे दुखणं आलं आहे हे अगदी खरं. ज्येष्ठ साधिका डॉक्टर नंदाताई सावंत तिथे उपस्थित होत्या. स्वामीजींचं बोलणं त्यांना मानवलं नाही. त्या म्हणाल्या, आपण साधक विश्वासाठी अपार कष्ट घेतलेत, त्या कष्टांच्या कर्मामुळेच आपल्या देहाला आता हे आजारपणाचे कष्ट भोगावे लागत आहे. एखाद्या गुरुवारी बोलता बोलता स्वामीजी एखादी जुनी आठवण सांगत असत. ज्ञानेश्वरांचा फोटो फ्रेम करायला नेला होता तेव्हाची आठवण सांगताना स्वामीजी म्हणाले, फ्रेममेकरला मी म्हणालो, मी इथेच थांबतो, फोटोवर पाय न ठेवता फ्रेम करा. ठीक आहे, म्हणून त्याने काम सुरू केले. काम करताना मध्येच म्हणाला, ह्याने इतके लवकर आत्महत्या का हो केली? आता यावर काय उत्तर देणार? लोकांच्या असल्या प्रश्नांना कधीच उत्तर देऊ नयेत. ज्ञानेशांनी समाधी घेतली त्याची दोन कारणं मला वाटतात. एक म्हणजे समाज वेगळ्याच मार्गाने जात होता व ह्यांचे सर्व हळूवार खूप तफावत पडत गेली. दुसरं म्हणजे ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, अमृतानुभव हे सर्व लिहून आपले कार्य त्यांनी पूर्ण केले होते. आता राहण्याची गरज नव्हती. पुढे स्वामीजी म्हणाले, ज्ञानेश्वरांनी काय करावे, गोपालकृष्णांनी काय करावे हे आपण कोण ठरवणार? रामाने सीतेचा त्याग का केला हे आपण कोण विचारणार? कृष्ण राम हे परब्रह्म होते, पण ते सर्वांना माहीत नव्हते. संतांना देखील ओळखणे अत्यंत कठीण आहे. लाखात एखादाच ओळखू शकतो. जसजसं त्यांच्या सहवासात राहावे तसतसे ते थोडे कळू शकतात. एका गुरुवारी सत्संग संपल्यानंतर स्वामीजींना नमस्कार करून निघताना, ह्यांनी कामासाठी मुंबईला जाणार आहे असं सांगितल्यावर स्वामीजी म्हणाले, ठीक आहे जाऊन या. हे म्हणाले, लीना पण येणार आहे. तेव्हा म्हणाले, वा लीना पण का, कशाला ग, इकडे पळ तिकडे पळ, हे काय? तिच्या बहिणीने बोलावलं आहे असं ह्यांनी सांगितल्यावर म्हणाले, संतांनी बोलावल्यावर जाणार नाही, पण बहिणीने बोलावल्यावर गेलंच पाहिजे. स्वामीजींच्या ह्या बोलण्याने मी चांगलीच खट्टू झाले. मात्र आता वाटतं स्वामीजींचा मनोभाव कळल्यानंतर जाणेच टाळावे हे मी केलं नाही. आपण ध्यानाला बसतो, नाम घेतो, सद्ग्रंथांचं वाचन करतो, स्वामींची ह्या मनोभावा न चुकीचे हे करतो आहोत असं समजत असतो, पण ते तितकंच खरं नसतं. एका गुरुवारी स्वामीजींना मी विचारलं, संतांच्या वचनांचा थोडाफार अभ्यास करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, काही बाही अनुकरण करता येईल का ते पाहत असतो, तर समर्थांच्या देहे दुःख ते सुख मानित जावे ह्याचा अभ्यास कसा करावा? स्वामीजी म्हणाले, देहे दुःख आल्यावर सारखं रडतच बसलं तर आणखीच त्रास होईल, उलट त्यातच सुख मानलं तर ते सुसही होईल. मला आता हे दुखणं आलं आहे, मग मी रोज रडावं का? मी ज्ञानेश्वरी सांगतो आणि काय हे वाट्याला आलं असं म्हणावं का? मी म्हणतो, 75 वर्ष माझी तब्येत चांगली राहिली, अन्यथा हे 85 होऊ शकतं, पण मला ईश्वकृपेने तसं झालं नाही. हे काय थोडं आहे? नाहीतर शेजारचा ज्ञानेश्वरी वाचितही नाही, त्याला काही झालं नाही आणि मलाच का? या म्हणण्याला अर्थ नाही. स्वामीजींचा परमार्थ अत्यंत तर्कशुद्ध होता, त्यामुळे युवा साधक त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यापैकी एक सद्भक्त समीरने एकदा विचारलं, समाजात काही लोक पूर्ण निर्व्यसनी, शिस्तीचे, प्रामाणिक पण ईश्वर न मानणारे असतात, त्यांच्याशी मैत्री करावी का? स्वामीजी म्हणाले, अवश्य करावी, व ह्या उलट ज्ञानेश्वरी वाचणारे पण लबाड असतील तर त्यांच्याशी मैत्री करू नये. जे प्रामाणिक व नीतिमान असतात तेच खरोखर परमार्थाला योग्य असतात. अशा लोकांना गोळा करण्याचे काम आपले मंडळ करत आहे. हल्ली परमार्थ क्षेत्रही दूषित झालं आहे, जसं राजकारणाचं झालं आहे तसं. महात्माजी, नेहरू, राजेंद्र प्रसाद हे सर्व गेले आणि आता पैसे खाणारे राजकारणात आले आहेत. शिक्षण क्षेत्रही दूषित झालं आहे व परमार्थ क्षेत्रही. तर असे अनेक गुरुवार, सद्गुरुवार आम्हाला अनुभवता आले. स्वामीजींचा खूप सहवास लाभला. प्रश्न असा पडतो की मी त्याचं काय केलं? पावलं स्वामीजींनी दाखवलेल्या मार्गावरूनच पडत आहेत हे खरं, पण वाटचाल किती झाली याचा अंदाज येत नाहीये. साधना घडत असली तरी माझ्यामध्ये कितीतरी दोष आहेत ह्याची सुदैवाने मला जाणीव आहे, पण मी निराश होत नाही. श्री ठाकूरांचं एक वचन मनाशी धरून ठेवलं आहे, ते वचन म्हणजे, वाघाच्या जबड्यात शिरलेले भक्ष व सद्गुरूंची एकदा दृष्टी पडलेला शिष्य ह्या दोघांचीही त्यापासून सुटका होण्याची सुतराम शक्यता नाही. माझं भाग्य असं की आजही सद्गुरूंची ती दृष्टी स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने माझं रक्षण करते आहे. माझी तशी श्रद्धा आहे. तसा अढळ विश्वास स्वामीजींनी मला पुरवला आहे. स्वामी मकरंदनाथांची ज्ञानेश्वरीवरील प्रवचने व सत्संग ऐकताना इतका आनंद मिळतो. ते प्रत्ययकारी शब्द अंतर्मनाचा असा ठाव घेतात कि ऐकताना वाटत पोचलोच आपण. जे जाणितले यावरवते काहीच करणे नाही जेथे, जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे, असं जेव्हा आपलं झालंच असं वाटून जात. पण नंतर ते टिकत नाही, ही अडचण आहे. पण ही अडचणही संपेल. आज स्वामीजींच्या पुण्यस्मरणाच्या पर्वकाळी त्यांच्याकडेच आपण प्रार्थना करूया. श्री महाराज जसं म्हणत की जो सतत नाम घेईल त्याचा हात मी खात्रीने रामाच्या हातात देईन, तसं स्वामीजीही आपल्यासाठी वचनबद्ध आहेत. त्यांनी दिलेला बोध आपण पूर्णांशाने आपल्या जीवनात उतरवू शकलो तर त्यांच्या श्रीचरणांशी आपल्याला ते कायमचं स्थान देतील, ह्याबद्दल आपल्यापैकी कोणालाच संदेह नाही. हरिओम.
भूतकाळालाही पुन्हा वर्तमानात आणण्याची जगावेगळी जादू या आठवणींमध्ये आहे. गुरु हाचे सूर, गुरु अमृताचा पूर, गुरु हीच माझी नावरे, गुरु विण नाही कुणी रे. अवघ जीवन व्यापून त्याही पलीकडे आपल्याला नेणाऱ्या सद्गुरूंच्या प्रती सुस्वर भाव व्यक्त करतील सद्भक्त सौभाग्यवती गौरी सरदेसाई.
गुरु वीण नाही कोणी रे, दत्त नाम हाचे ध्यास रे. गुरु वीण नाही कोणी रे, दत्त नाम हाचे ध्यास रे. गुरु माऊली तो साऊली जीवाची, गुरु माऊली तो साऊली जीवाची. तूच बंधु पिता रे, गुरु वीण नाही कोणी रे. दत्त नाम हाचे ध्यास रे, गुरु वीण नाही कोणी रे. दत्त नाम हाचे ध्यास रे. गुरु धेनु होय मीच तान्हुले गे, चकोर मी होता देवा गुरु चांदणे गे. गुरु धेनु होय मीच तान्हुले गे, चकोर मी होता देवा गुरु चांदणे गे. गुरु हाच सारा, गुरु हा निवारा, गुरु हाच सारा, गुरु हा निवारा, गुरु हाच माझा श्वास रे. गुरु वीण नाही कोणी रे, दत्त नाम हाचे ध्यास रे. गुरु नाम छाया, गुरु नाम मा गुरु नाम छाया गुरु नाम माया 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 गुरु नाम घे झाली शुद्ध काया गुरु नाम घेता झाली शुद्ध काया गुरु हात सूर अमृताचा पूर गुरु हात सूर अमृताचा पूर गुरु हीच माझी नाव रे गुरु वीण नाही कोणी रे दत्त नाम हाचे ध्यास रे गुरु माऊली तू साऊली जीवाची तूच बंधु पिता रे गुरु वीण नाही कोणी रे दत्त नाम हाचे ध्यास रे दत्त नाम हाचे ध्यास रे दत्त नाम हाचे ध्यास रे
गुरु वीण नाही कुणी रे हे समजण्याचं दुर्लभ भाग्य लाभलं केवळ स्वामीजींच्या कृपेने. स्वामीजींकडे येण्यापूर्वी गीता ज्ञानेश्वरी सारखे सद्ग्रंथ आपल्याला पूजनीय होते, परंतु या ग्रंथांना अनुसरणीय केलं ते स्वामीजींनी. रामनवमीच्या दिवशी स्वामीजींचं उत्कट रामप्रेम अनुभवण्यासाठी आपण अधीर होत होतो. माऊलींच्या पालखीबरोबर चालण्याच्या आनंदाचं कारण असायचं स्वामीजींची माऊलींशी होणारी हृदय भेट. त्यावेळी त्यांचा आर्त होऊन वाट पाहणं आपल्याला अधिकच व्याकुळ करत असे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या उत्कट भावविभोर स्थितीचा रंग आपल्यालाही लागायचा. त्यांच्या देहाच्या रूपानं खेळणारं गुरुतत्व त्या दिवशी देहाच्या सीमा ओलांडून सर्वत्र ओसंडून वाहत असे. त्याचा दैवी स्पर्श आपल्यालाही व्हायचा. स्वामीजींचं रूप त्यांचे गुण क्षितिजासारखे होते. जवळ जातो आहोत असा केवळ आभास. त्यांच्या ठिकाणी व्यावहारिक दक्षता होती, पण त्यामधली रुक्षता नव्हती. अतीव तरलता होती, पण अतिरिक्त भावनिकता नव्हती. शिस्त होती, पण अटी नव्हत्या. धाक होता, पण भय नव्हतं. कर्तव्य तत्परता होती, पण कर्तव्य कठोरता नव्हती. त्यांच्या वाणीत हुकूमत होती, पण करडेपणा नव्हता. अलोट कृपेचं सामर्थ्य होतं, पण चमत्कारांना स्थान नव्हतं. त्यांच्यामध्ये विलक्षण तेजस्विता होती, पण त्या तेजात दाहकता नव्हती. ते देहधारी होते, परंतु सामान्य मनुष्य नव्हते. आपल्या सर्वांवर त्यांचा आईसारखं प्रेम होतं, पण त्या प्रेमात ममत्व नव्हतं. त्यांनी आपल्याला बांधून ठेवलं ते मुक्त करण्यासाठी. त्यांनी जन्म घेतला आपल्याला जन्म मृत्यूच्या पार घेऊन जाण्यासाठी. त्यांनी देह ठेवला तोही आपल्या देहबुद्धीवर आघात होण्यासाठी. स्वामीजींच्या प्रसन्नतेचा झरा चिरतरुण होता, म्हणूनच त्यांच्याकडे तरुण वयातील मुलं मुली सहज आकर्षित होत असत. या सर्वांचं भाग्य असं, गॉड लिव्ह विथ देम अँड दे लिव्ह विथ गॉड. अशा भाग्यवंतांपैकीच एक ज्येष्ठ साधक सद्भक्त श्री पंकज दादांकडून आता आपण पूजनीय स्वामीजींचं स्तवन ऐकणार आहोत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज गुरु पौर्णिमा. स्वामीजींनी आपल्या सद्गुरूंबरोबर आपली एकरूपता सिद्ध करून दाखवली. 4 जुलै पासून आपण या गुरुस्तवनांच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला विरघळवून टाकायचा प्रयत्न करतो आहोत. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर. राहू जवळी देवा पायी, आता जडोनी पायाशी. तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढी वाळे. खरोखरीच त्यांचं लेकरू म्हणून घेण्यामध्ये अत्यंतिक धन्यता होती. जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलिला हा विचारू. म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरुशी असावा. त्यांच्याशी कुठलं तरी नातं आपण जोडून घ्यावं आणि आपल्या जीवाचं कल्याण होतं. आजचा हा दिवस सद्भक्त लीनाताईंनी, सद्भक्त अर्चनानी आणि गौरींनी ज्या पद्धतीने आळवला, त्यांनी जीव कासावीस होऊन जातो. केशव स्वामी तर असं म्हणतात, तो मज आठवतो गुरु राया, प्राण विसावा माझा. तो मज आठवतो श्रवणी पाजुनी या अमृत, मस्तकी ठेवी हस्त. तो मज आठवतो विवेक सिंधूची चिद्रत्ने, लेवविली मज यत्ने. तो मज आठवतो अखंड देवनिया स्मरणासी, द्वैत भयाते नाशी. तो मज आठवतो अक्षय परमात्मा अविनाशी, अचल सुखाचा राशी. तो मज आठवतो सद्गुरु सुखदाता भवत्राता, केशव स्वामी म्हणे आता. तो मज आठवतो केशव स्वामींच्या या अभंगातील प्रत्येक चरणाचा आपण सर्वजण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आणि तद अनुषंगाने प्रत्येही अनुभव घेत आहोत. 30 जुलै 1996 गुरुपौर्णिमेला आज 18 वर्ष पूर्ण होत आहेत. ही 18 आणि 1980 ते 1996 ही 16 अशी 34 वर्ष हा उत्सव अंतःकरणात नित्य सूक्ष्म स्तरावर बदल घडवून आणतो. त्यांची आठवण नित्य नूतन प्रेरणादायी आणि अमरत्वाची प्रचिती देणारी आहे. 24 डिसेंबर 1979 रोजी त्यांनी मोठ्या कृपाळू होऊन जीव दरिद्री असंख्यात नृपती केले हे समर्थ वचन माझ्या बाबतीत प्रत्यक्षात आणलं. त्यांनी अनुग्रहित केलं आणि 34 वर्षांनी अखंड श्रवण झाल्यामुळे आता श्रवणी बाजूनी या अमृत हे काही बाही अनुभवाचं झालं आहे अशी खात्री वाटते. भागेश्वर निवास, रविवारची रम्य पहाट, सकाळी 6 ते 7:30 त्यांच्याबरोबर केलेली ध्यानाची बैठक, त्यांचे सोहमचे घेतलेले श्वास व त्याचा होणारा ध्वनी आजही कानात जसाच्या तसा ऐकू येतो. त्यानंतरचं त्यांचं ज्ञानेश्वरी वाचन, मग पाय सरळ करून बसणं आणि त्या चरणांवर ओणवहून त्या चरणांना छातीशी घट्ट धरणं आणि मग मस्तकी ठेवी हस्त तो मज आठवतो गुरुराया प्राण विसावा माझा। त्या काही दिवसात मला लघवीचा त्रास होत असे। ज्ञानेश्वरी वाचन चालू असताना काही वेळा जावे लागे व अत्यंत लाजीरवाणं वाटे। एकदा धीर करून त्यांना ही खंत बोलून दाखवली। मोठ्या प्रेमाने जवळ घेऊन म्हणाले, स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विख, तैसा सज्ञानासी मी सुख, दुःख तो अज्ञानासी। या देहाच्या गोष्टी आहेत, देहधर्म पाळावा, अन्यथा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो। आपण आत्मस्वरूप आहोत, विवेक सिंधूची चिद्रत्ने लेवविली मज यत्ने तो मज आठवतो। त्यांच्या जीवनात प्रवेश करण्याने बाकीचे सर्व विश्व जणू संपून गेलं। स्वामीजी आणि मातोश्री सरलाताई या दोघांभोवतीच सर्व जीवन अलगद विनाशायास गुंफलं गेलं आणि मोठी निश्चिंतता आली। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्व कृतींमध्ये त्यांचे अनुस्यूत स्मरण असल्याने एका अर्थी जगताशी द्वैत संपून गेलं। त्यांच्याकरता त्यांना आवडतं म्हणून आणि त्यांनी प्रवचनातून सत्संगांमधून वारंवार प्रतिपादन केलेली आचरण पद्धती यथाशक्य अनुसरताना अखंड देऊनी या स्मरणासी द्वैत भयाते नाशी तो मज आठवतो हे अंतःकरणात खोल रुजलं। साधक विश्वाखेरीज अन्य विश्वाचा फारसा संबंध येत नसल्याने द्वैत व त्यातून उत्पन्न होणारे भय आपसूक मिटून गेलं। त्यांच्या व आता स्वामी मकरंदनाथांकडून होणाऱ्या श्रवणानी या आचरणातील खोली वाढल्याचा आणि त्यातून होणाऱ्या समाधानाचा अनुभव खचित सुखावणारा आहे। त्यांची ध्यानाला बसलेली मूर्ती, दुकानातल्या काउंटरच्या आत असलेल्या लाकडी खुर्चीवर बसलेले, भागेश्वर निवासमध्ये प्रवचनाच्या आधी गादीवर किंवा आसनावर मंद दिव्याच्या उजेडात निश्चल बसलेले, अध्यात्म मंगलधाम मध्ये आणि माया अपार्टमेंट मध्ये रुबाबात आपल्याच स्वानंदात रममाण होऊन डौलदार पावले टाकीत सर्वांना आपलेसे करीत स्थानापन्न होऊन प्रार्थनेला सुरुवात केल्यावर मात्र हात जोडून दासानुदास झालेले, पालखीच्या सोहळ्यात आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर मंद टाळ्यांच्या सुरात सांगणारे, सत्यसाई निलयमध्ये सोमवारी दासबोधावर प्रवचन करताना प्रत्यक्ष समर्थ भाषणारे, अशी कित्येक रूपे आज भावचक्षूंसमोर प्रत्यक्ष अनुभवताना अक्षय परमात्मा अविनाशी अचल सुखाच्या राशी तो मज आठवतो गुरुराया प्राण विसावा माझा। हा अक्षय परमात्मा म्हणजे काय याबद्दल कोणाला शंका असल्यास त्याचे प्रत्यक्ष चालते बोलते उत्तर स्वामीजी होते आणि विज्ञानामुळे त्यांची ध्वनी चित्रफित भूगावच्या साधना शिबिरात पाहताना निःसंशय परमात्म्याचं दर्शन होतं आणि सर्व विसरून आपण देखील सुखरूप होऊन जातो। त्यांचं अस्तित्व, त्यांच्या अवतीभोवती घुटमळणं, त्यांच्या दर्शनाकरता धावपळ करणं, त्यांना आवडेल अशा पद्धतीने वर्तन करताना प्रकृतीच्या विरुद्ध तिला वाकवताना होणारा ताण आनंदाखेरीज दुसरं काही देत नव्हता। या सर्व कसरती करताना त्यांचा मायेचा पाठीवर डोक्यावर फिरणारा आश्वासक हात, त्यांचे हसरे लुकलुकणारे डोळे, कधीतरी मिश्किल पण बहुतेक वेळा दिसणारं मंद हास्य, केलेल्या प्रयत्नांकरता निरूपणाच्या वेळी दिलेला हुंकार आणि कधीतरी जवळ येऊन म्हटलेले, भले यातून सद्गुरु सुखदाता याची अनुभूती आज देखील त्याच सुखाच्या राशीवर नेऊन बसवते आणि त्या क्षणी आपण भवपार गेलो आहोत हा आपल्या सगळ्यांचा अनुभव केशवस्वामी सांगता आहेत. सद्गुरु सुखदाता भवत राता केशवस्वामी म्हणे आता तो मजा आठवतो गुरु राजा प्राण विसावा माझा तो मजा आठवतो. स्वामीजी आजच्या या पावन दिनी आपल्या स्मरणानी या शेंडेफळाचे हे वेडेवाकडे बोल आपल्या चरणी समर्पित करतो आहे. पण एक मात्र नक्की आपल्या चरणी निवेदन करावेसे वाटते ते म्हणजे पूर्वीचे आपल्या सान्निध्यात अनुभवलेले सोन्याचे दिवस स्वामी मकरंदनाथांच्या कृपेने अस्तित्वानी पुन्हा अवतरले आहेत आणि ते भोगण्याचे भाग्य या तुमच्या दासाला मिळाल्याने निश्चित कृतार्थता वाटते. आपण या सर्वांचे साक्षी आहातच. आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम. हरिओम.
पंकजदादांच्या या हृदयस्तवनाने सर्वांच्याच मनाचा मनीचा गुरु राजा निश्चितच प्रसन्न झाला असेल. हे गुरु भवसिंधु तारक पूर्ण करी मम कामना तू सदा हृदयात राही हीच माझी प्रार्थना. या जगी तू एकटा दाता अनाथा रक्षणा देही ये चिर शांती सुख संत्रस्त या माझ्या मना. दूर मज लोटू नको रे जाण माझ्या भावना तू सदा हृदयात राही हीच माझी प्रार्थना. अर्पिले सर्वस्व माझे सद्गुरु करुणा घना घेई मज तव पदरी सत्वर मान्य करी मम याचना. तुझ सुधा तनये समर्पित श्री करी हा वंदना तू सदा हृदयात राही हीच माझी प्रार्थना. या शरणागत भावांनी चिन्मय स्वरूपात नित्य स्थित असणाऱ्या परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या पवित्र पादुकांचं पूजन आता आपण करणार आहोत. सद्भक्त श्रीयुत अनिरुद्ध दादा आणि सद्भक्त सौभाग्यवती श्यामाताई देशमुख हे प्रातिनिधिक पूजन करतील. परम पूजनीय स्वामीजी आणि पूजनीय मातोश्री सौभाग्यवती मधुराताई यामध्ये सहभागी होतील. या पूजनाचं निवेदन सद्भक्त सौभाग्यवती चित्रा आठले आणि सद्भक्त सौभाग्यवती अपर्णा भवाळकर करतील. सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी स्तोत्राचं गायन करणार आहेत.
श्रीराम, आजच्या या मंगल सोहळ्यातील भावपूर्ण घरी येऊन ठेपली आहे. आपल्या सर्वांचे परमप्रिय परमहंस सद्गुरु स्वामी माधवना चिन्मय पादुकांचे पूजन आता आपण करणार आहोत. आपल्या सर्वांच्या हृदयात दाटून आलेले भाव या पूजनाने आता प्रकट होतील. आपल्या केंद्राच्या कार्यात सर्व भावाने सर्वतोपरी एकरूप झालेले सद्भक्त अनिरुद्ध दादा देशमुख आणि सौभाग्यवती श्यामाताई देशमुख हे दोघे आता आपल्या सर्वांच्या वतीने स्वामीजींच्या पादुकांचे पूजन करतील. पूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि मातोश्री सौभाग्यवती मधुराताई त्यांच्या समवेत या पूजेत सहभागी होत आहेत. आपणही सर्वजण या पूजनाशी अंतःकरणपूर्वक समरस होऊयात. या पूजेचे मंत्र सुद्धा मोठे भावपूर्ण आणि प्रेमळ आहेत. आपल्या केंद्रात नित्य येणारे ज्येष्ठ साधक आदरणीय शिवराम पंत कुलकर्णी यांच्या प्रतिभेतून ते अवतरलेले आहेत. या सद्गुरुस्तमनाच्या बहारदार अशा श्लोकांचे गायन सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी करणार आहेत. सद्गुरूंचे स्मरण, त्यांना आवाहन, त्यांचे पूजन आणि अखेरीस आपले समर्पण असे या पूजनाचे स्वरूप असेल. आपण सर्वजण प्रथम स्वस्थ चित्त आणि एकाग्र होऊन स्वामी माधवनाथांचं स्मरण करूया, त्यांना आठवूया. स्वामी माधवनाथांचं तेजस्वी रूप आपल्या सर्वांच्या अंतःकरणात तेवत आहे. स्वामीजी, आपले लीलाचरित्र आम्ही पाहतो तेव्हा असं जाणवतं की शोधित तत्वगुण लाभलेल्या आणि सात्विक वातावरणात वाढलेल्या आपल्याला बालपणापासूनच गीताध्ययनाचा छंद होता. मोठेपणी संसार आणि परमार्थ यांची अजोड सांगड आपण घातलीत. 40 वर्षांहून अधिक काळ अखंडितपणे गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध यांच्या प्रवचनांचा आपण साक्षेप केला. स्वतः साधनेने समृद्ध होत होत आणि हजारो साधकांना प्रेरित करत स्वामी माधवनाथ या नावाने आपण विख्यात झाला.
श्रोता तथा की हो बहु सात्विक संसारी रत दक्ष साधने सुधा प्रौढत्विकीयाणिक झाला माधवनाथ ज्ञानी तुम्ही की कष्टो निनाना परी वर्षे 40 हो आम्हास कथिली गीतानी ज्ञानेश्वरी.
स्वामीजींचं पवित्र स्मरण आपण सर्वजण हृदयपूर्वक करत आहोत. स्वामीजी, आपण नाथ संप्रदायाचे अध्वर्यू झालात. सद्गुरू होऊन आम्हास बोधाचे घास आपण भरवीत होतात. अचानक एक दिवस आपल्या सद्गुरूंच्या स्वामी स्वरूपानंदांच्या चरणी देह समर्पित करून आपण अमृतत्वाला पोहोचलात आणि तो दिवसही निवडलात पवित्र गुरु पौर्णिमेचा. साक्षात परब्रह्माचा आविष्कार असणाऱ्या हे सद्गुरुनाथा आपला त्रिवार जय जयकार असो.
त्याती सद्गुरु होने स्वामीजी तुम्ही होता आम्हा बोधित. गेला देह समर्पुनी तब पदी हो बोलिया अमृत. होती की गुरु पौर्णिमाची दिन त्या वैशिष्ट्य हे भावते. जय हो जय गुरुनाथ दंडवत हा की ब्रह्म तुम्ही सचे.
हे गुरुराया, आजचा गायक हृदयस्थ होऊन आपण मोठ्या प्रेमाने आमचा सांभाळ करत आहात, पण आम्ही आपल्या ठाई संपूर्ण शरणागत होऊ शकत नाही. आमचा द्वैतभाव जाता जात नाही, पण आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मात्र आम्ही सर्वजण द्वैतातच आपल्या चिन्मय पादुकांचे पूजन करण्यासाठी अगदी आतुर झालो आहोत.
आहा आज मी तीस तिष्ठुनी हृदी आम्हास संभाळत. जातो ना परी द्वैत भाव मुचा की न आम्ही स्वद्गत. आहे हो गुरु पौर्णिमेची तिथी या की आज चाही दिनी. आहो उत्सुक द्वैत भावी पूजण्या त्वत्पादुकायाक्षणी.
हे श्री गुरु, आपण आता सत्वर येऊन या पादुकांना धारण करावं. तो आशीर्वादासाठी उंचावलेला वरद हस्त आणि साऱ्या विश्वातली कृपा ज्यात एकवटली आहे असे ते चमकणारे येवलेचे डोळे. स्वामीजी, तुमच्या अस्तित्वाने आमची काया रोमांचित होत आहे. अष्टसात्विक भाव आमच्या ठाई एकवटून येत आहेत आणि कंठ दाटून आल्यामुळे आम्ही आता काही बोलू शकत नाही.
ओ या गुरु श्री आता झड करी राहा उभे पादुकी. हस्ते क्षेपित आशिषी लहरी दृष्टी सवे कौतुकी. येती अष्ट ही भाव दाटून उरी ना बांध ये घालता. झाल्याने रव सद्गदित मुजा आम्हा नये बोलता.
हे कदापिही शक्य नाही. आपल्या प्रेम भरल्या हाकेला साथ देत आपल्या परमप्रिय स्वामी माधवनाथांचं अवतरण इथं झालेलं आहे. पवित्र मंगलमय शंखनादानं स्वामीजी, आम्ही आपलं हृदयापासून स्वागत करतो. आपण आमच्या हृदयात या पावलांच्या रूपाने अधिष्ठित व्हावं अशी आमची मनीषा आहे. स्वामीजी, आपल्या दिव्य स्पर्शानं या पादुका खरोखरीच चिन्मय झाल्या आहेत. हे सद्गुरुनाथा, पुन्हा पुन्हा जयघोष करत आता पूजेला आम्ही प्रारंभ करत आहोत. हे करुणाघना, आपल्या करुणेचा आता आमच्यावर वर्षाव करावा असं आम्ही आपल्याला जन्मत आहोत.
आधिष्ठित शंखनाद शुभः आहे की ते स्वागत. आधिष्ठित शंखनाद शुभः आहे की ते स्वागत. झाल्या चिन्मय पादुका दिसतसे स्पर्शानि त्वत्सचित. जय हो जय गुरुदेव घोषुनियता पूजे सारंभतो. द्या आशीर्वच वर्षवोनी करुणा आम्ही असे प्रार्थितो.
स्वामीजींच्या कोमल सुकुमार पावलांचं पूजन आपण करूयात. या भावपूर्ण पूजाविधीच्या सुरुवातीला या चिन्मय पादुकांचं शुद्धोदकानं प्रक्षालन करण्यात येत आहे. शुद्धोदकानंतर पंचामृतानं प्रक्षालन होईल. पंचामृतानं आणि नंतर पुन्हा शुद्धोदकानं अवभृत स्नान पूर्ण झालं. आता चंदन गंधाचं स्वस्तिक स्वामीजींच्या पावलांवर रेखाटण्यात येत आहे. जो देह चंदनासारखा झिजला त्याचे हातही चंदन आणि पायही चंदन. त्याच चंदनी पावलांवर आपण आपल्या प्रेमाचं चंदन रेखाटत आहोत. आपल्या शुद्ध समर्पणाचं प्रतीक असलेल्या अक्षता त्या चरणांवर आपण आता वाहूयात। ज्यांच्या जीवन प्रेमाचा गंध अखंड दरवळत होता त्या स्वामीजींच्या श्रीचरणांना आता आपण अत्तर लावूया। फुलांच्या गंधकोशामध्ये भरलेला परिमल ज्यांच्या करुणेने जिवंत राहतो त्यांच्या ठाई ही उंजळभर फुलं आपण आता समर्पित करूया। याच पावलांवर अंतिम शरणागती घडावी म्हणून त्यांची प्रार्थना करूयात।
जी आपल्या चरणांची पूर्ण शरणागती व्हावी अशी प्रार्थना आहे। आम्ही अहोरात्र सेवेसाठी सज्ज असावं। आमच्या हृदयाला कुठल्याही मोहाचा स्पर्श होऊ नये आणि जर झालाच तर हे कृपासिंध हो अत्यंत कृपाळूपणे आपण तो नाहीसा करावा। श्रवण चिंतन आणि साधना यांची गोडी आम्हास लागावी आणि सरते शेवटी हे कृपानिधी आपल्या चरणांवर अंतिम समर्पण घडावं यासाठी आम्हाला साधू संतांच्या म्हणजे आपल्याच पावन संगतीतच अखंड ठेवावं ही आपल्या चरणी विनम्र प्रार्थना।
सेवा काही घडो सदा देसनिशी आम्हाकडोनी गुरु हो रे ओ नका विमोह कसला झाल्यास तोही विरो लागो गोडी आम्हा की साधनी तथा चिंता वया सुश्रुत लाभो संधि तथा कृपानिधी आम्हा सत्संगी होण्यारता सत्संगी
अति तरल झालेल्या या साऱ्या असं म्हणतात स्वामीजींच्या चिरस्थायी चैतन्यमय अस्तित्वाचा प्रत्यय आपण घेतो आहोत। आता आवश्यकता आहे ती आपल्या देहबुद्धीचे अडथळे दूर करण्याची। या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी हा अडथळा किती दूर झाला आहे हे तपासण्याची। स्वामीजींनी संक्रमित केलेला बोध आपल्यामध्ये किती प्रगल्भ झाला आहे त्याची शहानिशा करण्याची। ही प्रगल्भता वृद्धिंगत होणं म्हणजे आपल्या साधनेचा संवेग वाढणं। आपल्या मनाची बुद्धीची समज किती वाढली आहे याची सखोल चौकशी स्वतःशी करणं। त्यांच्या भेटीची ओढ अधिकाधिक अनावर होणं, आत्मदर्शनाचं ध्येय गाठल्याशिवाय त्यांची भेट आता शक्य नाही याचा पुनरुच्चार करत राहणं, या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं परमपूजनीय स्वामीजींच्या श्रीचरणी मी प्रार्थना करते. प्रतिदिनी प्रतिक्षणी आत्मदर्शनाच्या ध्येयाप्रत होणारा आमचा सर्वांचा प्रवास आपल्या असीम कृपेने अधिक वेगाने होऊ दे. आता आपण स्वामीजींची आरती करणार आहोत. सद्भक्त विलासदादांबरोबर आपण सर्वजण ही आरती म्हणणार आहोत. यानंतर हा सोहळा संपन्न होईल.
आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई ठेवी तो माथा. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, कृपाळु तू ज्ञान देवी, पाजेसी अमृत ओवी, देसी जाणीव आग, जाणीव आगळे अजाण भक्ता. आरती माधव नाथा, माधव नाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप खून, स्वरूप खून दाविसी आरता. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदणे, अखंड चांदणे चकोर चित्ता. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्तीने पाई, माई ठेवी तो माथा. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समंत.
श्री राम, काही निवेदन आहेत. 4 जुलै पासून सुरू झालेला गुरुपूजन सोहळा आज परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने परिपूर्ण झाला. उद्या रविवार सकाळ आणि संध्याकाळ कुठलाही